इयोब अध्याय 23। नंतर योबाने उत्तर दिले व तो म्हणाला,
तरीही मी आज कडवटपणे तक्रार करीन,
कारण माझा त्रास माझ्या विलापाहून भारी आहे। देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असते तर मी त्याच्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचलो असतो। मी देवाला माझी फिर्याद सांगितली असती, माझ्या मुखाने सतत वाद घातला असता, त्याने माझ्या युक्तिवादाला कसे प्रतिउत्तर दिले असते ते मला कळले असते। तो मला काय म्हणाला ते मी लक्षात घेतले असते। त्याच्या महान सामर्थ्याने
त्याने माझ्याविरुद्ध वाद केला असता का?
नाही, तर त्याने माझ्याकडे लक्ष दिले असते। तेथे सरळ मनुष्यांनी त्याच्याशी वाद केला असता म्हणजे मी माझ्या न्यायाधीशापासून सुटलो असतो।
पहा, मी पूर्वेकडे गेलो
पण तो तेथे नव्हता, मी पश्चिमेकडे गेलो पण मी त्यास पाहिले नाही, उत्तरेकडे तो कार्य करीत असला तरी मला तो दिसू शकत नाही, आणि दक्षिणेकडेही जेथे तो स्वतःच लपवतो त्यामुळे तेथेही तो मला दिसत नाही। परंतु माझा मार्ग त्यास कळला आहे। जेव्हा तो माझी परीक्षा घेतो तेव्हा मी सोन्यासारखा असेन, त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत। मी त्याचा मार्ग धरला आहे व त्यापासून वळलो नाही। मी त्याच्या होटांच्या आज्ञेचे पालन करण्यापासून मागे वळलो नाही। मी संपत्तीप्रमाणे माझ्या हृदयात देवाच्या मुखातून बाहेर पाडणारे शब्द ठेवले आहेत, परंतु देव कधी बदलत नाही, त्यास कोण बदलेल? त्याच्या मनाच्या इच्छेप्रमाणे तो करतो, कारण तो माझ्यासाठी
त्याचा हुकुम चालवितो।
माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत, यास्तो मी त्याच्या उपस्थितीला घाबरतो। जेव्हा मी त्याबद्दल विचार करतो मला त्याची भीती वाटते। त्यामुळे देवाने माझे हृदय कमजोर केले आहे
आणि सर्व शक्तिमानाने मला भयभीत केले आहे।
काय मी अंधकाराने काढून टाकला गेलो नाही काय? आणि गदड अंधकाराने माझे मुख झाकले गेले नाही काय?